चीनी मंडी .com पॉडकास्ट।
आमदार बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या थकबाकीसाठी आयुक्तांच्या कार्यालयावर हल्ला बोल। सरकारमध्ये आणि विरोधकांमध्ये साखर सम्राट बसले आहेत। गेल्या 3-4 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे फोन येत आहेत। कारखानदार दोन्ही पार्टीत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा कुणी वाली नाही। शेतकऱ्यांचे व्याजासहित पैसे देण्यात यावे, ते नाही झालं तर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी भूमिका घेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून ताबा आंदोलन करण्यात आलं। आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुल इमारतीमध्ये घुसून घोषणाबाजी केली। पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज प्रहार शेतकरी संघटनेनं ताबा आंदोलन केलं। राज्यातील अनेक शेतकऱ्यांची उसाची थकीत FRP रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी केली। थकीत FRP देण्याची अंतिम तारीख उद्या आयुक्त सांगणार आहेत। शेतकऱ्यांचे पैसे देण्याची आमची मागणी आहे। शेतकऱ्यांचे पैसे द्या, नाहीतर कारखानदारांची संपत्ती जप्त करा। सहकार मंत्र्यांच्याच कारखान्याचा FRP थकीत आहे अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी साखर आयुक्तांची चर्चा केल्यानंतर बाहेर येऊन प्रसारमाध्यमांना दिली। वजन काट्याबाबतही आमदार बच्चू कडू यांनी मुद्दा उपस्थित केला। त्याबद्दल ते म्हणाले की अनेक कारखान्यांमध्ये काटेमारी होते, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं, त्यामुळे पर्यायी काटा सरकारनं उपलब्ध करून दिला आहे।